ओम नमो भगवते वासुदेवाय। अथ द्वितीयोऽध्यायः। श्री शुक उवाच। प्रलम्ब बकचाणूर तृणावर्त महाशनैः, मुष्टिकारिष्ट द्विविद पूतनाकेशि धेनुकैः, अन्यैश्चासुर भूपालैर् पाणभौमादिभिर्युतः, यदूनां कदनं चक्रे बलिमागद संशयः, ते पीडितानि विविशुः कुरु पञ्चालके कयान्, शाल्वान् विदर्भान् निषधान् विदेहान् कोसलानपि, एकेतमनुरुन्धाना ज्ञातयः पर्युपासते, हतेषु षट्सु बालेषु देवक्या औग्रसेनिना, सप्तमो वैष्णवम् धाम यमनन्तम् प्रचक्षते, गर्भो बभूव देवक्या हर्षशोकविवर्धनः, भगवानपि विश्वात्मा विदित्वा कंसजम् भयम्, यदूनाम् निजनाथानाम् योगमायाम् समादिशत्, गच्छ देवी व्रजम् भद्रे गोपगोभिरलङ्कृतम्, रोहिणी वसुदेवस्य भार्यास्ते नन्दगोकुले, अन्याश्च कंससंविघ्ना विवरेषु वसन्ति हि, देवक्या जठरे गर्भम् शेषाख्यम् धाम मामकम्, तत्सन्निकृष्य रोहिण्या उदरे सन्निवेशय, अथाहमंशभागेन देवक्याः पुत्रताम् शुभे, प्राप्स्यामि त्वम् यशोदायाम् नन्दपत्न्याम् भविष्यसि, अर्चिष्यन्ति मनुष्यास्त्वाम् सर्वकामवरेश्वरीम्, धूपोपहारबलिभिः सर्वकामवरप्रदाम्, नामधेयानि कुर्वन्ति स्थानानि च नरा भुवि, दुर्गेति भद्रकालीति विजया वैष्णवीति च, कुमुदा चण्डिका कृष्णा माधवी कन्यकेति च, माया नारायणी शानी सारदेत्यम्बिकेति च, गर्भसङ्कर्षणात्तम् वै प्राहुसङ्कर्षणम् भुवि, रामेति लोकरमणात् बलम् बलवदुच्छ्रयात्, सन्दिष्टैवम् भगवता तथेत्योमिति तद्वचः, प्रतिग्रह्य परिक्रम्य गाम् गता तत्तथा करोत्, गर्भे प्रणीते देवक्या रोहिणीम् योगनिद्रया, अहो विस्रंसितो गर्भ इति पौरा विचुक्रुषुः, भगवानपि विश्वात्मा भक्तानाम् भयङ्करः, आविवेशांसभागेन मन आनकदुन्दुभेः, स बिभ्रत् पौरुषम् धाम भ्राजमानो यथा रविः, दुरासदोति दुर्धर्षो भूतानाम् सम्बभूवः, ततो जगन्मङ्गलमच्युतांशम् समाहितम् शूरसुतेन देवी, दधार सर्वात्मकमात्मभूतम् काष्ठा यथानन्दकरम् मनस्तः, सा देवकी सर्वजगन्निवास निवासभूता नितराम् नरेजे, भोजेन्द्रगेहेऽग्निशिखे वरुद्धा सरस्वती ज्ञानखले यथा सती, ताम् वीक्ष्य कंसः प्रभयाजितान्तराम् विरोचयन्तीम् भवनम् शुचिस्मिताम्, आहैष मे प्राणहरो हरिर्गुहाम् ध्रुवम् श्रितो यन्न पुरेयमीदृशी, किमद्य तस्मिन् करणीयमाशु मे यदर्थतन्त्रो न विहन्ति विक्रमम्, स्त्रिया स्वसुर्गुरुमत्यावधोऽयम् यशः श्रियम् हन्त्यनुकालमायुः, स एष जीवन् खलु सम्परेतो वर्तेतयोऽत्यन्तनृशंसितेन, देहे मृते तम् मनुजाशपन्ति गन्ता तमोऽन्धम् तनुमानिनो ध्रुवम्, इति घोरतमाद्भावात् सन्निवृत्तः स्वयम् प्रभुः, आस्ते प्रतीक्षंस्तज्जन्म हरेर्वैरानुबन्धकृत्, आसीनः संविशंस्तिष्ठन् भुञ्जानः पर्यटन् महीम्, चिन्तयानो ऋषिकेशमपश्यत् तन्मयम् जगत्, ब्रह्मा भवश्च तत्रैत्य मुनिभिर्नारदादिभिः देवैः सानुचरैः साकम् गीर्भिर्वृषणमैडयन्, सत्यव्रतम् सत्यपरम् त्रिसत्यम् सत्यस्य योनिम् निहितम् च सत्ये, सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रम् सत्यात्मकम् त्वाम् शरणम् प्रपन्नाः, एकायनोऽसौ द्विफलस्त्रिमूलश्चतुरसः पञ्चविधः षडात्मा, सप्तत्वगष्टविटपो नवाक्षो दशच्छदी द्विखगो यादिवृक्षः, त्वमेक एवास्य सतः प्रसूतिस्त्वम् सन्निधानम् त्वमनुग्रहश्च, त्वन्मायया संवृतचेतसस्त्वाम् पश्यन्ति नानान विपश्चितो ये, विभर्षिरूपाण्यवबोध आत्मा क्षेमाय लोकस्य चराचरस्य, सत्त्वोपपन्नानि सुखावहानि सताम भद्राणि मुहुखलानाम्, त्वय्यम्बुजाक्षाखिल सत्त्वधाम्नि समाधिनावेशितचेतसैके, त्वत्पादपोतेन महत्कृतेन कुर्वन्ति गोवत्सपदम् भवाब्धिम्, स्वयम् समुत्तीर्य सुदुस्तरम् द्युमन् भवार्णवम् भीममदभ्रसौहृदाः, भवत्पदाम्भोरुहनावमत्र ते निधाय याता सदनुग्रहो भवान्, ಯನ್ಯೇರವಿಂದಾಕ್ಷ ವಿಮುಕ್ತಮಾನಿನ ಸ್ವಯ್ಯಸ್ತಭಾವಾದ ವಿಶುದ್ಧ ಬುದ್ಧಯಃ ಆರುಹ್ಯ ಕೃಚ್ಛ್ರೇಣ ಪರಂ ಪದಂ ತತಃ ಪತಂತ್ಯ ಧೋನಾದೃತ ಯುಷ್ಮದಂಘ್ರಯಃ ತಥಾ ನತೆ ಮಾಧವ ತಾವಕಃ ಕ್ವಚಿತ್ ಭ್ರಶ್ಯಂತಿ ಮಾರ್ಗಾ ತ್ವಯಿ ಬದ್ಧ ಸೌಹೃದಾಃ ತ್ವಯಾಭಿಗುಪ್ತಾ ವಿಚರಂತಿ ನಿರ್ಭಯಾ ವಿನಾಯಕಾನೀಕಪಮೂರ್ಧ ಸುಪ್ರಭೋ ಸತ್ವಂ ವಿಶುದ್ಧಂ ಶ್ರಯತೆ ಭವಾನ್ ಸ್ಥಿತೌ ಶರೀರಿಣಾಂ ಶ್ರೇಯ ಉಪಾಯನಂ ವಪುಃ ವೇದಕ್ರಿಯಾ ಯೋಗ ತಪಸ್ಸಮಾಧಿಭಿಸ್ತವಾರ್ಹಣಂ ಯೇನ ಜನಃ ಸಮೀಹತೆ ಸತ್ವಂ ನ ಚೇದ್ಧಾತರಿದಂ ನಿಜಂ ಭವೇತ್ ವಿಜ್ಞಾನಮಜ್ಞಾನಭಿದಾಪಮಾರ್ಜನಂ ಗುಣ ಪ್ರಕಾಶೈರನುಮೀಯತೆ ಭವಾನ್ ಪ್ರಕಾಶತೆ ಯಸ್ಯ ಚ ಯೇನ ವಾ ಗುಣಃ ನ ನಾಮ ರೂಪೇ ಗುಣ ಜನ್ಮ ಕರ್ಮಭಿರ್ನಿರೂಪಿತವ್ಯೇ ತವ ತಸ್ಯ ಸಾಕ್ಷಿಣಃ ಮನೋವಚೋಭ್ಯಾಮನುಮೇಯ ವರ್ತ್ಮನೋ ದೇವಕ್ರಿಯಾಯಾಂ ಪ್ರತಿಯಂತ್ಯಥಾಪಿಹಿ ಶೃಣವನ್ ಗೃಣನ್ ಸಂಸ್ಮರಯಂಶ ಚಿಂತಯನ್ ನಾಮಾನಿ ರೂಪಾಣಿ ಚ ಮಂಗಲಾನಿ ತೇ ಕ್ರಿಯಾಸು ಯಸ್ತ್ವಚ್ಚರಣಾರವಿಂದಯೋರಾವಿಷ್ಟಚೇತಾನ ಭವಾಯ ಕಲ್ಪತೆ ದಿಷ್ಟ್ಯಾ ಹರೇಸ್ಯಾ ಭವತಃ ಪದೋ ಭುವೋ ಭಾರೋಪನೀತಸ್ತವ ಜನ್ಮನೇಷಿತುಃ ದಿಷ್ಟ್ಯಾಂಕಿತಾಂ ತ್ವತ್ಪದಕೈಸು ಶೋಭನೈರ್ದ್ರಕ್ಷ್ಯಾಮ ಗಾಂಧ್ಯಾಂ ಚ ತವಾನುಕಂಪಿತಾಂ ನತೆ ಭವಸ್ಯೇಷ ಭವಸ್ಯ ಕಾರಣಂ ವಿನಾ ವಿನೋದಂ ಬತ ತರ್ಕಯಾಮಹೇ ಭವೋ ನಿರೋಧಃ ಸ್ಥಿತಿರಪ್ಯ ವಿದ್ಯಯಾ ಕೃತಾ ಯತಸ್ತ್ವಯ್ಯ ಭಯಾಶ್ರಯಾತ್ಮನಿ ಮತ್ಸ್ಯಾಸ್ವಕಚ್ಛಪ ನೃಸಿಂಹ ವರಾಹ ಹಂಸ ರಾಜನ್ಯ ವಿಪ್ರ ವಿಬುಧೇಷು ಕೃತಾವತಾರಃ ತ್ವಂ ಪಾಸಿ ನಸ್ತ್ರಿಭುವನಂ ಚ ಯಥಾಧುನೇಶ ಭಾರಂಭುವೋ ಹರಯದೂತ್ತಮ ವಂದನಂತೆ ದಿಷ್ಟ್ಯಾಂಬತೆ ಕುಕ್ಷಿಗತಃ ಪರಃ ಪುಮಾನಂಶೇನ ಸಾಕ್ಷಾತ್ ಭಗವಾನ್ ಭವಾಯನಃ ಮಾ ಭೂತ್ ಭಯಂ ಭೋಜಪತೆರ್ಮುಮೂರ್ಷೋರ್ಗೋಪ್ತಾ ಯದೂನಾಂ ಭವಿತಾ ತವಾತ್ಮಜಃ ಶ್ರೀಶುಕ ಉವಾಚ ಇತ್ಯಭಿಷ್ಟೂಯ ಪುರುಷಂ ಯದ್ರೂಪಮನಿದಂ ಯಥಾ ಬ್ರಹ್ಮೇಶಾ ನೌ ಪುರೋಧಾಯ ದೇವಾಃ ಪ್ರತಿಯಯುರ್ದಿವಂ ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ಶ್ರೀಮದ್ ಭಾಗವತೆ ಮಹಾಪುರಾಣೇ ಪಾರಮಹಂಸ್ಯಾಂ ಸಂಹಿತಾಯಾಂ ದಶಮಸ್ಕಂಧೇ ಪೂರ್ವಾರ್ಧೇ ಗರ್ಭಗತ ವಿಷ್ಣೋರ್ ಬ್ರಹ್ಮಾಧಿಕೃತ ಸ್ತುತಿರ್ನಾಮ ದ್ವಿತೀಯೋಧ್ಯಾಯಃ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ನಮೋಸ್ತು ತೇ ಮಹಾಯೋಗಿನ್ ಪ್ರಪನ್ನ ಮನುಷಾಧಿಮಾಂ ಯಥಾ ತ್ವಚ್ಚರಣಾಂ ಭೋಜೇ ರತಿಃ ಸ್ಯಾದನಪಾಯಿನೀ.